आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर। यूपीआय व्यवहारांचा मे महिन्यात नवा उच्चांक। शेअर बाजारामध्ये आज सकाळच्या सत्रात तेजी। आणि रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एब्डन यांचा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश। देशातल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे। उद्याच्या मतमोजणीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। देशातल्या मतदारांची संख्या जगातल्या 27 देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त होती, त्यातही महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती, असं ते म्हणाले। निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं। या निवडणुकीसाठी 135 विशेष रेल्वेगाड्या आणि 4 लाखांपेक्षा अधिक वाहनं वापरण्यात आली। दुर्गम भागातल्या मतदान केंद्रांवरही अधिकाऱ्यांनी मतदान घेतलं। या निवडणुकीत सर्वात कमी फेरमतदानाच्या घटना घडल्या। लोकशाही मार्गानं आपलं भविष्य निवडण्याची प्रक्रिया शक्य तेवढी सोपी केली गेली। अनेक खासगी उद्योगांनीही स्वतःहून जनजागृतीमध्ये सहभाग घेतला। भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते अनेक दिग्गज व्यक्तींनीही सहकार्य केलं, असंही ते म्हणाले। निवडणुका सुरू झाल्या तेव्हा त्यातले गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाय केले गेले। सर्व दिग्गज नेत्यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली। मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं। त्याचबरोबर निवडणूक प्रचारात महिलांविषयी आक्षेपार्ह विधान टाळण्याकडे सर्वाधिक लक्ष देण्यात आलं। 23 देशांचे अभ्यासक भारतीय निवडणुका आणि प्रक्रिया पाहण्यासाठी आले होते, असंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार हे उपस्थित होते। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे। राज्यातल्या 48 मतदारसंघात मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरून उद्या निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येणार आहेत। तसंच निवडणूक निकालाचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा हा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून सादर होणार आहे। लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानोत्तर चाचण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतील असं मत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे। भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकांमध्ये विजय मिळेल असं या मतदानोत्तर चाचण्यांनी म्हटलं होतं। त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं 3 उमेदवारांची यादी आज जाहीर केली। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांना उमेदवारी मिळाली आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवराज दराडे तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार हे उमेदवार आहेत। शिवसेनेनं कोकण शिक्षण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी
म्हणजेच निवाडा जनतेचा।
कोण हरणार, कोण जिंकणार,
कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार,
म्हणजेच निवाडा जनतेचा।
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा
अवश्य ऐका। येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर
निवाडा जनतेचा।
प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती निवाडा जनतेचा।
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस व्यवहारांनी मे महिन्यात नवा उच्चांक गाठला. एनपीसीआय अर्थात नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. ही वाढ मूल्य आणि आकारमानाच्या दृष्टीनं आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचं एनसीपीआयनं म्हटलं आहे. मे 2024 यूपीआय व्यवहारांमध्ये 49% वाढ होऊन एकूण 2045 अब्ज रुपयांचे 14 अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. मे 2023 त्यात 39% वाढ झाली होती. आयएमपीएस व्यवहारात मे महिन्यात 2.25% किरकोळ वाढ झाली आहे. 5,580 लाख रुपयांचे आयएमपीएस व्यवहार झाले. एप्रिल महिन्यात 5,500 लाख रुपयांचे व्यवहार झाले होते. देशातल्या शेअर बाजारात आज कामकाजाच्या सकाळच्या सत्रात मोठी वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 2,220 अंकांची वाढ झाली आणि तो 75,981 पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 615 अंकांची वाढ होऊन तो 23,146 अंकांवर पोहोचला. मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजपाला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे दिसून आल्यानंतर ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातल्या महामार्गांवरच्या टोलच्या दरात 5% वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. देशातल्या महामार्गांच्या जाळ्यावर एकूण 900 टोल नाके आहेत. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे मदर डेअरीनं आपल्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुजरात सहकारी दूध विपणन महामंडळानंही आपल्या अमूलच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. अमूलनं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुधाचे दर वाढवले होते. दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात बीआरएसच्या नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयानं 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कोठडीत वाढ केली. भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या 3र्या फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात या जोडीनं मार्केलो झोरमन आणि आर्नाल्डो लूज या जोडीवर 7-5, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत भारताचा एन श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोचा मार्टिनेस या जोडीबरोबर बोपन्ना एब्डन जोडीचा सामना होणार आहे. 2023 या वर्षासाठी 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं विराट कोहलीचा गौरव केला आहे. 35 वर्षीय विराटनं आपल्या दैदिप्यमान कामगिरीत धावांचा डोंगर उभा केला आहे. 2023 166 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 673 धावा करत त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याशिवाय 50 शतकं ठोकून त्यानं सचिनचा 49 शतकांचा विक्रम देखील मोडला आहे. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात नेहावा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज सकाळी चकमक सुरु झाली. या परिसरात दहशतवादी असल्याची खबर मिळताच पोलीस लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल ही एकत्रित कारवाई करत आहेत. दिल्लीसह वायव्य भारतात कमाल तापमान आणि उष्णतेची लाट हळूहळू कमी होत असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तसंच ओडिशातील काही भागात आज उष्णतेची लाट जाणवेल असं भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आर के ज्ञानमणी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हवामानावर परिणाम होत असून त्यामुळे तापमान आणखी खाली येईल असंही ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर. यूपीआय व्यवहारांचा मे महिन्यात नवा उच्चांक. शेअर बाजारांमध्ये आज सकाळच्या सत्रात तेजी. आणि रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एब्डन यांचा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या 3र्या फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.